आहे टिक्कोजीच्या आणि सोनूच्या लग्नाची चित्तरकथा. तसं पाहिलं तर नुसत्या टिक्कोजीच्या आणि सोनूच्याच नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच लग्नाची. सोनू वयात आली आणि सोनूच्या बापाचे जोडे झिजू लागले. एकदाचे टिक्कोजी पसंत पडले, साखरपुडाही झाला. सोनूला चिडवून चिडवून मैत्रिणींनी जीव नकोसा करून सोडला.
शंभरत शोधला, हजरत शोधला, शंभरत शोधला, हजरत शोधला. टिकोजी मनात भरला, टिकोजी मनात भरला, सोनूचा आमच्या सोनूचा लगीन ठरला, सोनूचा आमच्या सोनूचा लगीन ठरला.
धान्याचं कोठार जस दमडीच्या तुपात गाव जेवलं, दमडीच्या तुपात गाव जेवलं,
गाव जेवलं
सोनूचं आमच्या सोनूचं लगीन ठरलं, सोनूचं आमच्या सोनूचं लगीन ठरलं, सोनूचं आमच्या सोनूचं।